हरी ओ। ओम नमस्ते अस्तु भगवान विश्वेश्वराय महादेवाय त्र्यंबकाय त्रिपुरांतकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकंठाय मृत्युंजयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन् महादेवाय नमः। ॐ अस्मा च मे मृत्तिका च मे गिरयश्च मे पर्वताश्च मे सिकताश्च मे वनस्पतयश्च मे हिरण्यं च मे यश्च मे सीतं च मे त्रभुश्च मे श्यामं च मे लोहं च मे स्निश्च म आपश्च मे विरुधश्च म ओषधयश्च मे कृष्टपच्चं च मे कृष्टवच्चं च मे ग्राम्याश्च मे पशव आरण्याश्च यज्ञेन कल्पन्ताम् वित्तं च मे वित्तिश्च मे भूतं च मे भूतिश्च मे वसु च मे वसतिश्च मे कर्म च मे शक्तिश्च मे थश्च म एमश्च म इतिश्च मे गतिश्च मे अग्निश्च म इन्द्रश्च मे सोमश्च म इन्द्रश्च मे सविता च म इन्द्रश्च मे सरस्वती च म इन्द्रश्च मे उषा च म इन्द्रश्च मे बृहस्पतिश्च म इन्द्रश्च मे मित्रश्च म इन्द्रश्च मे वरुणश्च म इन्द्रश्च मे त्वष्टा च म इन्द्रश्च मे धाता च म इन्द्रश्च मे विष्णुश्च म इन्द्रश्च मे शिनौ च म इन्द्रश्च मे भरतश्च म इन्द्रश्च मे विश्वे च मे देवा इन्द्रश्च मे पृथिवी च म इन्द्रश्च मेऽन्तरिक्षं च म इन्द्रश्च मे द्यौश्च म इन्द्रश्च मे दिशश्च म इन्द्रश्च मे मूर्धा च म इन्द्रश्च मे प्रजापतिश्च म इन्द्रश्च मे
परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या आठवणी सद्भक्त कुठे काका आपल्याला आज सांगणार आहेत।
ओ परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। आज शनिवार दिनांक 4 जुलै 1992 माया अपासन नवीन संध्याकाळचे केंद्र श्रीमद दासबोध नित्यपाठातील हे परमार्थाचे वर्म लटिके बोले तो अधम लटिके मानी तो अधमोद्धम यथार्थ जाणावा या ओळीवरील सद्भक्त श्री मिलिंद दिमये हे आपल्या निरूपणात परमार्थाचे वर्म सांगतात। वर्म आहे आत्मनिवेदन आणि याबाबत लटिके म्हणजे अपसिद्धांत सांगणाऱ्याला समर्थ अधम म्हणतात तर लटिके मानणाऱ्याला ते अधमोद्धम म्हणतात इत्यादी नंतर बहुत अच्छा म्हणत स्वामीजी बोलतायत। आपण साधक मंडळी नित्य श्रवण करणारी आहात। परमार्थ म्हणजे सद्गुणी होणे होय। सद्गुणी म्हणजे सत जो परमात्मा त्याकडे नेणारे गुण जसे अमानित्वम अदंभित्व वगैरे सद्गुण आपल्यामध्ये आणणे म्हणजे परमार्थी होणे होय। त्यासाठी सत आणि असत याचाही नेमका अर्थ आपण समजून घेतला पाहिजे। सत म्हणजे आत्ताचा चालू क्षण आणि असत म्हणजे होऊन गेलेला किंवा येणारा क्षण। या चालू क्षणात जगणे म्हणजे सत मध्ये जगणे होय। या चालू क्षणातच चित्ती अनुभूती जाणवेल व त्याचे आनंद स्वरूपही प्राप्त होईल। सच्चित आनंद याच क्षणात आहे म्हणून आनंदात राहणे म्हणजे लिव्ह फ्रॉम मोमेंट टू मोमेंट मध्ये राहणे होय। या उलट असतशी संपर्क ठेवल्यास म्हणजे मागचे होऊन गेलेल्या किंवा भविष्यात पुढे होणाऱ्या गोष्टीत रममान झाल्यास आपण सत पासून ढळतो आणि अज्ञानात जातो. प्रत्यक्ष सत मध्ये असूनही बोधाने वृत्तीने अज्ञानात जातो. म्हणून सहा अहम सोहम तोच मी आहे या अनुसंधानात राहणे म्हणजे सत मध्ये राहणे होय. म्हणून भगवंताच्या स्मरणात राहण्यासाठी क्षण क्षण जाणीवपूर्वक अवधानपूर्वक जपावा. त्यामध्येच आपले हित आहे. तुकोबा म्हणतात, आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता जिता तयाची या. कोळी कन्या पुत्र हुतीजी सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. एकदा भागेश्वर निवास मध्ये माझी नात मोनिका सकाळी ध्यानाला बसली होती. ती ट्रान्स मध्ये गेली. त्याच वेळी पूजनीय अनंतराव आठवले मला भेटण्यासाठी आले. त्यांनी तिला त्या स्थितीत पाहिले तेव्हा त्यांनी तुकोबांच्या ह्याच ओळी म्हटल्या. तुकोबा म्हणतात, हित ते करावे देवाचे चिंतन. देवाचे चिंतन करण्यास हित आहे. गीता ज्ञानेश्वरी दासबोध वाचण्यात हित आहे. ध्यान नामस्मरण करण्यात हित आहे. क्षण क्षण असा काळ भराभर निघून जातो. आपलं हित करायचं तसंच राहून जात. आपल्या सर्वांच्या जवळ जो वेळ उपलब्ध आहे तो अवांतर उच्चारात व आचारात खर्च करणे आपल्याला परवडण्यासारखे नाही. संसार प्रपंचातील प्राप्त कर्तव्य करणेही आवश्यकच आहे. ती भगवत पूजात वर किज वर्षित या भावाने हरिस्मरणात करावी. अशा तऱ्हेने स्वाधिकाराचे नावे जे वाचिया आले स्वभावे ते आचरे विधी गौरवे शृंगारुणिया असे आपले होण्यासाठी साधने तत्पर राहावे. एवढे बोलून हरी हरी म्हणत स्वामीजी बोलणे संपवले. पुढील केंद्र बुधवार दिनांक 8 जुलै 1992 माया अपार्टमेंट नवी संध्याकाळचे केंद्र. श्रीमद दासबोध नित्यपाठातील पदार्थ मने काय वाचा मी हा अगवाची देवाचा जड आत्मनिवेदनाचा विचार ऐसा या ओळीवरील सद्भक्त श्री निलिंद जोशी यांचे निरूपणानंतर 2-3 साधकांची सद्गुरु स्तवणे झाली. त्यानंतर स्वामीजी उत्स्फूर्तपणे बोलतात, ही जी सद्गुरु स्तवणे येथे होत आहेत ती आदिनाथापासून गुरु परंपरेची सर्वांचीच होत आहे. साधकांचे काम मनपूर्वक साधना करणे, ध्यानात मनाकडे साक्षीत्वाने पाहणे, मनाने धुकुटीमध्ये पाहायचे, देह तरी वरी शिंदीकडे आपुल्या परी हिंडे, परी बैसकान मोडे मानसींची अलिप्तपणे संसार करायचा, पांडुरंगाचे स्मरण करायचे. काय होणे अम्मा पांडुरंगा पायी, रिद्धी सिद्धी पायी ओळंगती. तुका म्हणे घरी आणले वैकुंठ, वसलेली तेच वैष्णवांची. प्रभू शिवाय इतर गोष्टी विसराव्यात. फर्गेटिंग इज अन आर्ट. साधक रूपी चांदीचं उत्तम भांड येथे तयार होत आहे. सर्व संतामार्फत येथे त्याला पॉलिशिंग चालू आहे. म्हणून यारे सारे लहान थोर भलते याची नारी नर. एवढे बोलून हरी हरी म्हणत केंद्राचा समारोप स्वामीजीने केला. पुढील केंद्र शनिवार दिनांक 11 जुलै 1992 माया अपार्टमेंट मधील संध्याकाळचे केंद्र. श्रीमद दासबोध नित्यपाठातील जनास दिसे हा दुश्चित परितो आहे साव चित्त अखंड दयाचे चित्त परमेश्वरी या ओवीवरील निरूपण करताना सद्भक्त श्री प्रमोद कुलकर्णी म्हणतात, ही ओवी जशीच्या तशी आपल्या स्वामीजींनाच निर्देशित करते. यानंतर सद्गुरु स्तवनांची सुरुवात सद्भक्त डॉक्टर सुनील तावरे करतायत. ते म्हणतात, सद्गुरूंनी आपला अंगीकार करणे हीच दुर्मिळ गोष्ट. त्यांचा अनुग्रह मिळाल्यापासून आपली साधना त्यामधील प्रगती इत्यादींचा अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे. तर सद्भक्त श्री गिरीश कुलकर्णी आपल्या गुरुस्तवनात स्वामीजींचे गुण नियमितपणा आधार सहन करण्याची अफाट सहनशक्ती इत्यादी गुणवर्णन करतात. तर सद्भक्त श्री भरत साठे ते म्हणतात, माझी अनुग्रहापूर्वीची तामसी प्रकृती बदलत चालली. मी दारू पीत होतो. अनुग्रहानंतर 15 दिवसातच दारू सुटली. एवढेच नव्हे तर चहा सुद्धा सुटला. आता मी खऱ्या अर्थाने परमार्थिक जीवन जगत आहे. त्यानंतर आता स्वामीजी उत्स्फूर्तपणे बोलतात. वाद्याचे वाल्मिकी करण्याचे सामर्थ्य अखंड नामस्मरणात आहे. अवगुण कमी होण्यासाठी सत्संगतीत असावे. ज्ञानेश्वरी दररोज वाचावी. नित्य वाचणारा मोक्षालाच जाईल. ऑल इज राईट विथ द वर्ल्ड या भावनेने परमेश्वराचे कुशीत झोपावे अनुसंधानात. म्हणजे उठताना सुद्धा अनुसंधान जाईल. एवढे बोलून हरिहरी म्हणत बोलायचे थांबले. पुढील केंद्र बुधवार दिनांक 15 जुलै 1992 माया अपार्टमेंट संध्याकाळचे केंद्र. सद्गुरु स्तवनाने सुरू होत आहे. सद्भक्त सौभाग्यची वृंदा साखर दांडे आपल्या सद्गुरु स्तवनात म्हणतायत. मोक्ष श्रेय अलंकृत कैसे हे संत श्रीमंत जीव दरिद्री असंख्यात नृपती केले. जे त्रैलोकी नाही दान ते करीती संत सज्जन तया संतांचे महिमान काय म्हणून वर्णावे. त्यानंतर सद्भक्त अरुण नातू सद्भक्त श्री परळीकर काका सद्भक्त श्यामाताई पेंचे इत्यादींच्या गुरुस्तवनांचे समालोचन करताना सद्भक्त श्री मकरंद कोपरकर म्हणतायत. येथे स्वामीजीकडे जे मिळते ते जगाच्या पाठीवर कोठेही मिळणार नाही. पूर्वी माझे जीवन एका अनानिक भीतीने भरलेले होते. कल्पून जाणाऱ्या या जीवाला त्यांनी संजीवनी दिली इत्यादी. त्यानंतर सद्भक्त श्री अरुण आठडे अभंग म्हणतायत. नाचत गुरु भजनी आम्ही जाऊ निरंजनी. आणि आता स्वामीजी बोलतायत. ही सर्व सद्गुरु स्तवणे मी माझे सद्गुरु परम पूजनीय स्वामी स्वरूपानंदांच्याकडे पाठवून देत आहे. आता अभंग म्हटल्याप्रमाणे नाचत गुरु भजनी निरंजनाकडे वाटचाल करायची असेल तर सद्गुरूंनी उपदेश दिलेली साधना सातत्याने केली पाहिजे. त्यासाठी मन बुद्धी ताब्यात आली पाहिजे. मन बुद्धी केव्हा ताब्यात येते? आपल्या अंतरातील संकल्प दृढ भक्कम असेल आणि त्याला आत्मनिश्चयाची जोड असेल तर. एकदा निश्चय केला की आकाश खाली पडले तरी मी माझ्या निश्चयापासून ढळणार नाही असा आत्मविश्वास हवा. एकदा शिवशंकरच पती लाभावा म्हणून पार्वती तप करायला बसली तेव्हा तिच्या निश्चयाची परीक्षा पाहण्यासाठी शंकर स्वतःच बटूच्या रूपात आले. त्यांनी तिच्या समोर शंकराची खूप निंदा करायला सुरुवात केली. विकृत लोचन असलेला दिगंबर स्मशानात राहणारा कफल्लक असे सांगून पार्वतीला तिच्या निश्चयापासून दूर करू पाहत होते. परंतु पार्वतीचा निश्चय पक्का. ती ढळली नाही. शंकरांना तिचा स्वीकार करावाच लागला. आपला निश्चय साधनेबाबतचा असा पक्का असत नाही. भगवंतानी आपल्या निश्चयाची परीक्षा पाहण्याचे ठरवल्यास आपण कितपत पास होऊ ते आपणच ठरवावे. सातत्याचा निश्चय आणि निश्चयाचे सातत्य टिकवण्यासाठी आत्मबळाबरोबर प्रयत्नाची जोड असली पाहिजे. नाही ध्यान लागलं दिलं सोडून असं केल्याने आपले जीवन प्रयत्नहीन होत जाते. आपल्याला विद्या पाहिजे अभ्यासाच्या प्रयत्नाशिवाय. असेच विद्यार्थी मग कॉपी करतात. ज्यांना प्रयत्नाशिवाय धन हवे असते ते सट्टा लॉटरी रेस या मार्गाचा अवलंब करतात. त्याच्याही पुढे जाऊन काही जणांना विना सायस भगवंताची प्राप्ती पाहिजे. अशा उतावळ्या मनुष्याचे हसू होते. परंतु तुमच्यासारखी नियमाने सातत्याने प्रयत्न करणारी गुरुकृपांकित साधक मंडळी आपल्याकडे धावत असतात झेपावत असतात. जसं हनुमंतांनी जन्मल्यानंतर सुजाकडे झेप घेतली. ही मदालसा आई जन्मलेल्या बाळाच्या पाळण्याला झोके देतानाच सोहम बाळा जोरजोरे म्हणत असे. त्यामुळे ते मूल रांगायला लागलं की तडक अरण्यामध्ये ध्यानाला जायचं. आणि आताच्या आया बाळाला धोके देताना प्यार किया तो डरनाक्या अशी सिनेमातली गाणी म्हणतात. त्याचा परिणाम मूल रांगायला लागलं की तडक सिनेमाच्या दारात हजर अशी मजा आहे. एवढे बोलत हरी हरी म्हणत स्वामीजी बोलायचे थांबले.
श्रीमाते
राम सीता पति राम सीता पति राम सीता पति दासाची समूपति राम सीता पति राम सीता पति राम सीता पति दासाची समूपति दासाची समूपति जीवाचा संगाती राम एक राम एक जीवाचा संगाती राम एक राम एक दासाची संपत्ति राम सीतापति राम सीतापति राम सीतापति दासाची संपत्ति दासाची संपत्ति राम एक माता राम एक पिता राम एक माता राम एक पिता राम एक त्राता सहोदर राम एक त्राता सहोदर दासाची संपत्ति राम सीतापति राम सीतापति राम सीतापति दासाची संपत्ति दासाची संपत्ति सहोदर विद्या वैभव कांचन सहोदर विद्या वैभव कांचन सर्वमात्र जन राम एक सर्वमात्र जन राम एक दासाची संपत्ति राम सीतापति राम सीतापति राम सीतापति दासाची संपत्ति दासाची संपत्ति राम एक ध्यान राम एक ध्यान राम एक ध्यान राम एक ध्यान राम समाधान राम दासी राम समाधान राम दासी दासाची संपत्ति राम सीतापति राम सीतापति राम सीतापति दासाची संपत्ति दासाची संपत्ति जीवाचा संगाती राम एक राम एक दासाची संपत्ति राम सीतापति राम सीतापति राम सीतापति राम सीतापति राम सीतापति दासाची संपत्ति
किती वर्षांनी हा भंग ऐकला. लहानपणी भक्ती संगीतामध्ये रेडिओवर नेहमी लागणार असं हे गाणं होत. आपल्या अमेरिकेत चालणाऱ्या केंद्रांमधून काही प्रश्न आलेले आहेत. आपलं इथं जसं केंद्र आहे तर तशा प्रकारचं केंद्र तिथं नसून तिथं टेलिफोनवर टेलिफोनिक कॉन्फरन्स द्वारा केंद्र होतं आणि त्या केंद्रामध्ये मिलिंददादा, पंकजदादा, सुनीलदादा आणि मी असे आम्ही आलटून पालटून सहभागी होतो. त्याच्या व्यतिरिक्त अजून एक केंद्र त्यांच्याकडे होतं, ते त्यांच्याच माध्यमातून ती सर्व मंडळी चालवतात. आणि आता जवळजवळ राहणारी जी मंडळी आहेत तर काही प्रमाणात एकत्रित येऊन केंद्र घ्यायला लागलेली आहेत, किंवा त्या त्या भागामध्ये रिजनमध्ये असणारी त्या प्रांतात असणारी मंडळी रोज रात्री 15 मिनिटाचं एक छोटं केंद्र घेतात टेलिफोन टेलिफोनिक कॉन्फरन्सवर स्पीकर फोन ऑन करून. आता आत्ताचा हा जो कार्यक्रम आहे हा ऑनलाईन ऑडिओ ब्रॉडकास्टिंग होत आहे तर तिथं हा कार्यक्रम ऐकला जातो. अशा प्रकारे इथून जी तरुण मुलं अमेरिकेमध्ये गेली त्यांनी तिथे एक खूप उत्तम असं आपल्या आवडीप्रमाणे काम उभं केलं. दर वर्षातून एकदा ते शिबिराच्या निमित्ताने एकत्र येतात आणि अशी 4 शिबिरं त्यांची होतात. वेगवेगळ्या प्रांतात मधली मंडळी त्या त्या भागातली मंडळी एकत्र येऊन एक दिवसाचं शिबिर घेतात आपल्या भूगोलच्या साधना शिबिराच्या धर्तीवर. आणि तिथे देखील नाम ध्यान माझं प्रवचन मी घेतलेल्या ज्या अनुषंगिक साधना आहेत त्या अनुषंगिक साधना लावून टेप करून त्याप्रमाणे अनुषंगिक साधना माझे आशीर्वाद इथून ते रेकॉर्ड करून घेतात आणि ते तिथं ऐकवले जातात. अशा प्रकारचं केंद्र तिथं चालतं. अर्थातच तशी गोष्ट सुरू झाली की प्रश्न उत्तर अपरिहार्य राहतात. आपण जे करतो आहोत त्याच्या संदर्भात काही ना काहीतरी शंका निर्माण होणं आणि त्याचं समाधान व्हावं असं वाटणं ही प्रक्रिया सुरू होते. ऐकलं की त्याच्या संदर्भात काही ना काहीतरी, म्हणून तर आपला हा कार्यक्रम सत्संगाचा गुरुवारचा देखील खूप चांगला सगळ्यांना भावणारा आवडणारा असं झालेला आहे. तुम्ही ऐकता तुम्हाला प्रश्न निर्माण होतात, त्या प्रश्नांची उत्तरं मिळाली की अजून वेगाने साधना करायला आपली प्रवृत्ती होते. डलास केंद्र जे आहे तर तिथं शिबिर झालं. त्यांनी असं म्हटलं की ड्युरिंग आवर अॅन्युअल शिबिर ऑफ 2011 द टॉपिक ऑफ परिसंवाद वाज अनन्य भक्ती. अनन्य भक्तीवर परिसंवाद झाला. द टॉपिक वॉज लिटल डिफिकल्ट बट अनिरुद्ध मेड इट इझी विथ हिज एक्सप्लेनेशन अँड इनपुट. द क्वेश्चन दॅट कम्स टू द माइंड ऑफ सम ऑफ द साधकाज इज दॅट वी आर नाऊ सिनियर सिटीझन्स अँड रिटायर्ड फ्रॉम आवर प्रोफेशन. We have not seriously done Paramartha, Dhyan, Naam during our life. We have not taken Anugraha from any saint. Given this situation, how can we observe Ananya Bhakti during our day-to-day life? काही सिनियर मंडळी तिथे उपस्थित असतील त्यांनी प्रश्न विचारला अनन्य भक्तीच्या परिसंवादामध्ये की आम्ही सिनियर सिटीझन आता आहोत, नोकरी उद्योगातून रिटायर झालेले आहोत, आतापर्यंत परमार्थ ध्यान नाम गांभीर्याने कधी केलेलं नव्हतं, अनुग्रह कुठल्याही संतांचं झालेला नाही, अशा परिस्थितीमध्ये भले विषय चाललेला आहे अनन्य भक्ती आणि खूप चांगलं चांगलं ऐकायला मिळतं आहे, पण आता या वयामध्ये अशा परिस्थितीमध्ये आमच्या दैनंदिन जीवनामध्ये ही अनन्य भक्ती कशी उतरायची असा प्रश्न विचारला आणि तो त्यांनी माझ्याकडे फॉरवर्ड केला. खरं म्हणजे एक उत्तर देखील तिने पाठवले बर का. An answer to this question that comes to my mind is, if one feels the urgency to do ananya bhakti, then one only needs to surrender to Pujaniya Swamiji and avail the opportunity provided by human life while body, mind, intellect is still in positive state. असं त्याचं उत्तर असावं असं मला वाटतं असं तिने कळवलंय, म्हणजे तिने कळवलंय. बट हु आर वी टू आन्सर सच क्वेश्चन्स फ्रॉम सिनियर सिटीजन्स. हेन्स थॉट वुड सेंड टू धिस अक्रॉस टू यू सो यू कॅन शेअर विथ गौतम फॉर पूजनीय स्वामीजी टू रिव्हाइव अँड आन्सर इन वन ऑफ द सत्संगाज. पंकजला पाठवलेला हा मेल आहे. अजूनही आहेत बर का प्रश्न. सो प्रियंका देशपांडे चिन्मयज वाईफ हॅड अ फ्यू क्वेश्चन ड्युरिंग रिसेंट कॅलिफोर्निया साधना शिबिर. शी इज व्हेरी न्यू टू आवर ऍक्टिव्हिटी सो हॅज मेनी क्वेश्चन इन माइंड. ध्यान आणि मेडिटेशन वेगळे आहे का. मी प्राणायाम करते तर मग ध्यान करण्याची गरज काय. ध्यान करण्याचा काय उपयोग होतो, का करावे, असे तीन प्रश्न तिचे असे पाठवलेले आहेत. खरंच ही परमार्थाची जी पहाट आहे ती मोठ्या भाग्याने एखाद्याच्या जीवनामध्ये परमार्थ विचाराची पहाट मी म्हणे मोठ्या भाग्याने एखाद्याच्या जीवनामध्ये उजाडते. ती उजाडण्यासाठी किती काळ जावा लागेल, किती काळानंतर ती आपल्या जीवनामध्ये उजाडेल काही सांगता येत नाही. कोणाकोणाला अतिशय लहानपणी लहानपणी याचा अर्थ वयाच्या 20व्या वर्षी 16व्या 20व्या वर्षी 25व्या वर्षी संत भेटतात, त्यांच्याकडून श्रवण घडतं, जीवनाचं ध्येय निश्चित होतं. तर कोणाकोणाला प्रसंगवशात तशा प्रकारची संधीच मिळत नाही. शिवाय ते देखील आपल्या स्वतःच्या जीवनात प्रामाणिक असतात. बरे सत्य बोला यथा तथ्य चाला अशा प्रकारचं त्यांचं जीवन असतं. कोणाला फसवलेलं नसतं, स्वतःचं कर्म चोख केलेलं असतं आणि आपल्या प्रपंचामध्ये आपल्या पत्नी करता अथवा पती करता आपल्या मुलांकरता प्रामाणिकपणाने कष्ट घेतलेले असतात आणि संसाराचं तसंच स्वरूप असतं. सर्वांचं तर कोणी करायला जात नाही असं असल्यामुळं आपले जे कुटुंबीय असतात त्यांचं खूप प्रामाणिकपणाने सर्व काही केलेलं असतं, कर्तव्य भावनेने केलेलं असतं, प्रेमाने केलेलं असतं आणि त्याच्या पुढचं जे जीवन असतं त्या जीवनाचा म्हणजे परमार्थाच्या जीवनाचा स्पर्श देखील झालेला नसतो. परमार्थाची गरज देखील कधी कधी गोष्टी कानावर येतात पण आपल्याला त्याची गरज आहे असं देखील वाटत नाही. असं सगळं पूर्वजीवन गेलेलं असण्याची शक्यता आहे आणि मग अनन्य भक्ती. अनन्य म्हणजे थोडंही वेगळं न राहता परमात्म्याशी एकरूपता साधून केली जाणारी भक्ती म्हणजे अनन्य भक्ती. विभक्त नसावे तरीच भक्त म्हणवावे अशा प्रकारच्या मोठ्या मोठ्या गोष्टी एकाच कार्यक्रमामध्ये ऐकायला मिळतात, कानावर येतात. असं झाल्यामुळं श्रवण करणाऱ्याला खरंच असा प्रश्न पडतो की हे जीवन कुठं, आपण जगतोय ते जीवन कुठं, आता आपलं वय किती राहिलेलं आहे, आपण अनन्य होणार कसे, आणि तोच प्रश्न इथं विचारलेला आहे. तुम्ही जिथपासून आणि ज्या वेळेपासून परमार्थाच्या प्रांगणामध्ये याल, झालेला जो उशीर असेल, समजलं नव्हतं तेव्हापासून समजलं तेव्हापर्यंत जो काही काळ गेलेला असेल, तर तो तर आता परत आणता येणं शक्य नाही, तो गेलाच. आणि एकदम मोठी तत्व अंमलात आणणं कठीण जातं हेही तितकंच खरं आहे. म्हणून श्रवणापासून परमार्थाला सुरुवात करावी. श्रवण करावं, अनन्यता ही खूप दूरची गोष्ट राहिली, पण निदान भक्ती तर असावी. थोडं चिंतनात्मक जर पिंड असेल तर चिंतन देखील करावं. परमात्मा निर्गुण, आणि देहामध्ये देखील सगुण असताना एक निर्गुण तत्व आहेच चैतन्य रूपाने, म्हणून तर देह चालतो, बोलतो, हलतो. आपल्या देहाच्या आत असणारं हे जे चैतन्य आहे, ते चैतन्यच परमात्मा आहे. अशा प्रकारे थोडं थोडं चिंतन करावं, जमेल इतकं, थोडं ताण न घेता. या चिंतनाबरोबर अतिशय महत्वाची गोष्ट जर काही असेल तर मोठ्या प्रेमाने तळमळून हाक मारावी जर वेळ कमी असेल आपल्यापाशी. हे लक्षात आलं तर प्रपंचात देखील आपण परमेश्वराला हाक मारतो, प्रपंच करताना देखील. विद्यार्थी दशेत तर आपल्याला त्याचा अनुभव असतोच. परीक्षा जवळ आल्यानंतर जी काही घालमेल होते त्याच्यात आपण जी हाक मारतो त्याचा आपल्याला अनुभव आहे. पण आपल्या मुलीची डिलिव्हरी आलेली आहे असं धरा. परमार्थ न करणारा मनुष्य देखील धावा करतो. कुठली तरी एक शक्ती असावी. थोडीशी कॉम्प्लिकेशन्स आहेत की काय असं डॉक्टरांना शंका येते आहे, तर परमार्थ न करणारा मनुष्य देखील अगदी त्वरेने प्रार्थना करायला लागतो. परमेश्वर जर असलाच तर त्या परमेश्वराने ही गोष्ट नीट निभावावी असं त्याला वाटत राहत. संकट आलं, पत्नीला बरं नाहीये, पतीला बरं नाहीये, हाक मारण्याची सवय आहे आपल्याला. पण असं संकट आलं तर संकट आलेलं नसताना हाक मारणं तुझ्या प्राप्तीसाठी, म्हणून जडत हृदय माझे जन्म कोट्यानुकोटी मजवरी करुणेचा राघवा पूर लोटी, अनन्य भक्तीच्या पूर्वतयारीचा अभ्यास करावा असं मी सांगेन. श्रवण करावं, चिंतन करावं, वाचन वगैरे करावं, नामस्मरण करावं. नामस्मरण करताना देखील खूप एकाग्रतेने, इथं मंजिरीने म्हटलेलं आहे की अपॉर्च्युनिटीज प्रोव्हाइडेड बाय ह्युमन लाईफ व्हाईल बॉडी माइंड इंटलेक्ट इज स्टील इन पॉझिटिव्ह स्टेट, हे सर्व उत्तम आहेत. उत्तम आहेत तर त्यांच्याकडून करून घ्यावं, देहाकडून साधना करून घ्यावी, देहाला बसवावं, देहाला सांगावं की मी तुला एक तास बसवणार आहे, उठायचं नाहीये. एक तासात कुरकुर करशील, फार तर मी मांडी बदलेन पण उठणार नाही, देहाला सांगावं. अनन्य भक्ती ही खूप शेवटची गोष्ट झाली, त्यामुळे ती कशी जमेल याचा विचार करायच्या ऐवजी आता आपल्याला जे जमेल त्याचा विचार आपण जास्त करावा. आपल्याला स्तोत्र म्हणताना त्याच्यामध्ये भावतून स्तोत्र म्हणायला जमतील, जमतील, प्रयत्न करावा. भाव ओतून स्तोत्र म्हणण्याचा अभ्यास करावा. अत्यंत श्रद्धापूर्वक श्रवण करायला जमेल. चिंतन झालेलं आहे, आता श्रवण करायचं आहे, आणि जे करायचं आहे ते श्रद्धापूर्वक जमेल, जमू शकेल. श्रद्धा ठेवून श्रवण करायला जमू शकेल, कारण श्रद्धा ठेवायची हे ठरवणारा मी आहे. माल जमू शकेल जर ठरवलं तर मी श्रद्धावान आहे असं अश्रद्ध देखील म्हणू शकतो, कारण मी अश्रद्धा माझ्या ठिकाणी अश्रद्धा आहे असं त्यांनी ठरवलंय म्हणून तो अश्रद्धावान आहे. आपणच आहोत मालक, आपण ठरवू शकतो की आपल्या ठिकाणी श्रद्धा ठेवायची आणि अतिशय श्रद्धापूर्वक श्रवण करावं, अतिशय श्रद्धापूर्वक शास्त्र वचन ऐकावीत. अनंतराव आठवल्यांचं असं सांगतात की दासगणू महाराजांना ते नाना प्रकारचे प्रश्न विचारून भंडावून सोडत असत आणि शास्त्राचं वाचन करायचं आणि दासगणू महाराजांना असं कसं काय, असं शक्यच नाही, हे मला पटत नाही, अशा प्रकारे प्रश्न विचारत असत. तर दासगणू महाराज एके दिवशी अनंतरावांना म्हणाले की अनंता, आतापर्यंत तू प्रश्न विचारतो आहेस आणि त्याची मला उत्तर देता येत आहेत किंवा मी देतोय त्या उत्तराने तुझं समाधान होत आहे इथपर्यंत ठीक आहे, पण तू बुद्धिवान आहेस, असं लक्षात घे की तुझ्या एखाद्या प्रश्नाला कदाचित मला उत्तर देताही येणार नाही, असंही होऊ शकतं, पण हे शास्त्रात जे आहे हे चुकीचं आहे. कसं चुकीचं आहे हे ठरवण्यासाठी जी बुद्धी वापरतोस ती हे बरोबर आहे हे वापरण्यासाठी तू ठरवू शकतोस, तशी तू बुद्धी वापरावीस असं मला वाटतं. अनंतराव असं म्हणतात की तेव्हापासून श्रद्धेचा उदय झाला, तेव्हापासून शास्त्राकडे कोणत्या बुद्धीने पाहायचं, शास्त्राला विरोध करण्याची जी बुद्धी आहे त्याच्याऐवजी शास्त्राकरता प्रतिवाद करण्याची बुद्धी देखील असली पाहिजे, हे खरं असलं पाहिजे, अशी बुद्धी चालवणं हे मी त्या प्रसंगापासून शिकलो, त्यामुळे माझ्या ठिकाणी श्रद्धा आहे आणि मी श्रद्धेने श्रवण करतो आहे. श्रद्धा बसेपर्यंत जरूर पारखून घ्यावं, पण जर बसली तर मग ती व्यक्ती असो अथवा ग्रंथ असो सर्व काही श्रद्धेने ऐकावं. त्या ठिकाणी प्रश्न विचारू नयेत हे सिनियर सिटीझन्सला देखील करता येणं शक्य आहे. एका वेळेला जास्त बसता येणं शक्य नसेल, समजा तासभर तर बसता येईल निश्चित, खुर्चीत बसावं, पाय सोडून बसावं, मांडी घालून बसावं, सोयीनी आहे तसं बसावं, पण त्यानंतर आता आपण उद्योग व्यवसाय नोकरी काही करत नाही, रिटायर झालेले आहोत, आपल्याला घरामध्ये देखील विशेष काही काम नाही, अशा वेळेला स्वामीजी म्हणायचे की हे वर्तमानपत्र केसरी वाड्यामध्ये अमुक अमुक विचार संस्थेच्या वतीने सर्वांकरता प्रकाशित केलं गेलं इथपर्यंत रोज वाचायचं, सुरुवातीपासून ते सगळं वाचण्याची गरज नाही, त्यामुळे बाकीच्या गोष्टी थोड्या कमी करणं. सिनियर सिटीझन आहोत आपण, आतापर्यंत कसं झालेलं असतं, परमार्थ नसतो, परमार्थ नसल्यामुळे कितीतरी गोष्टीमध्ये रुची, पारंगतता, छंद असे जोपासले गेलेले असतात. जर हा छंद धरायचा असेल तर काही छंद सुरुवातीला कमी करणं आणि मग नंतर बंदच करणं, तरुणांना देखील हे जमू शकतं. जर तरुणांना जमू शकतं, मध्यमवयीन लोकांना जमू शकतं, तर सगळ्या वयाच्या लोकांना जमू शकतं. तुमच्या जीवनातले सिनेमा कधी गेले तुम्हाला समजलं देखील नाही, थिएटरमध्ये कधी जाणं बंद झालं, आपण कधी गेलो होतो हे आठवायची वेळ. त्यामुळं सिनियर सिटीझन्सना देखील अशा कित्येक गोष्टी ज्या प्रत्येकाच्या वैयक्तिक असतील, आपली शक्ती मर्यादित आहे, तर ती मर्यादित शक्ती जर लावायची झाली तर बाकीच्या ठिकाणाहून शक्ती काढणं गरजेचं आहे, तर इथं लावणार. त्यामुळं अशा कित्येक छंदातली शक्ती थोडी थोडी जर काढली, कमी केली, तर मग परमार्थाच्या ठिकाणीही लावता येईल. खर म्हणजे सतू दीर्घकाल नैरंतरीय सत्कारात सेवितो दृढभूमी, असंच म्हटलेलं आहे, दीर्घकाळ आणि निरंतर करणं. पण दीर्घकाळ आणि निरंतर करणं याच्यासाठी देखील फार मोठा दिलासा आता मिळालेला आहे, खरंच सांगतो तुम्हाला. जेव्हा एक एक करून दात पडतात आता तशी स्थिती राहिलेली नाही. तुमचे सगळे दात पडले तरी तुम्ही जाऊ शकता. चष्म्याची मोठी मदत आहे. जर लेन्सेस वापरले तर मग तुम्ही चष्मा वापरता हे देखील कळत नाही. सगळ्या गोष्टी इतक्या सुधारल्यात की त्याचा परिणाम म्हणून मला खरंच आठवतं की माझ्या लहानपणी मी कालच आमच्या आईला म्हणलं की तिची आई माझी आजी वयाच्या 60 इतकी 60-65 होती ती. इतकी म्हातारी दिसायला सुरुवात झाली ती. जर तुम्ही तुमच्या लहानपणी असणारे आजी आजोबा आठवले तर ते अगदी 60-65-70 पर्यंत अगदी सुरकुतलेले दिसत असत. तर आता 80 एखादी व्यक्ती देखील तितकी म्हातारी दिसत नाही. आणि इतक्या चांगल्या सोयी आहेत. तुम्हाला डायबिटीस आहे, कंट्रोल होतोय. तुमच्या रक्तात गुठळे आहेत, रक्त पातळ होण्याचं औषध घेतलं की काही प्रॉब्लेम नाही. हार्ट सर्जरी केली तुम्ही त्याच्यातून मोकळे. जीवनमान सुधारलेलं आहे. आणि त्याचा फायदा असा आहे की 80-85 व्यक्ती 80-85 वाटत नाही, तिच्या ठिकाणी उत्साह आहे. त्यामुळे सिनियर सिटिझन्सना देखील आता परमार्थ करायला सवड आहे. 70 व्यक्ती जायची अशी स्थिती होती. 70 जर ओलांडली तर फारच गोष्ट झाली. म्हणून 75 साजरी करायचे. आता 75 साजरी खूपच हौसेने केली जाते. पूर्वी 75 साजरी होत असताना ती व्यक्ती अगदी आपण आहोत आणि ती आहे याचं सगळ्यांना मोठा अपरूप वाटतंय अशी होती. तर आता 75 साजरी जेव्हा होते तेव्हा इतर तरुण मंडळींच्या बरोबरीने ती व्यक्ती हालचाल करत असते. मजेनी या गोष्टी होतात. 81 देखील, सहस्रचंद्र दर्शन देखील मोठ्या मौजेनी मोठ्या मजेनी असं साजरं होतं. आता 90 माणूस सहज जाऊन पोहोचलेला आहे जो पूर्वी 70 होता ते. त्यामुळे तुम्ही 60 वर्षी रिटायर झालात तरी पुढे आहे, काळ आहे आणि आरोग्यपूर्ण काळ आहे. गोळी घेऊन कभी ना. बराचसा काळ आरोग्यपूर्ण आहे. जीवन इतकं खराब नाहीये. परवा डॉक्टर माशेलकरांनी असं मी वाचलं पेपरमध्ये, तुम्हीही वाचलं असेल, की 2030 पुढं अशी शक्यता आहे की आता जो मनुष्य सहज 90-95 आहे तर तो हळूहळू पुढे जात 130 जगलेली अशी माणसं तुम्हाला दिसतील, सिनियर सिटीझन्स असं ते म्हणतात. त्यांची आकडेवारी अशी सांगते की ज्या प्रकारे तुमचं जीवन सुसह्य होत आहे त्यामुळं 125-130 म्हणजे सहज टप्पा राहील. जो पूर्वी 80 म्हणजे फारच, सहस्रचंद्र दर्शन यांनी याच्या जीवनात 1000 पौर्णिमा पाहिल्या पण ते आता किरकोळ राहिलेलं आहे. असं असल्यामुळं असा अभ्यास नव्यानी जरी सुरू केला एकदम अनन्य भक्तीचा अभ्यास नको. नको याचा अर्थ जमणार झेपणार नाही, पण त्याची पूर्वतयारी आणि कितीतरी परमार्थाचा टप्पा पल्ला हे सहज शक्य आहे असं मी म्हणेन. काय नाव त्यांचं, कोल्हटकर, आपले भारतीय मानसशास्त्र अर्थात योगशास्त्र दर्शन असा ग्रंथ ज्यांनी लिहिला, तर त्यांनी रिटायरमेंट नंतर तो ग्रंथ लिहिला असं समजू नका. त्या ग्रंथामुळे त्यांना डॉक्टरेट युनिव्हर्सिटीने दिली आणि तो ग्रंथ केवढा प्रमाण मानला जातो तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहितीये. त्यांनी रिटायर झाल्यानंतर एकेका सूत्राचा, साताऱ्यामध्ये राहत होते, शांतपणाने एकेका सूत्राचा अभ्यास करून त्याच्यावर चिंतन करून लेख तयार केले. दीर्घायुष्य त्यांना मिळालं. पण 60 त्यांनी हे केलं. 60 कितीतरी बैठका केल्या. हे सगळं करता येणं शक्य आहे असं मला सांगायचंय. या शिबिरांमध्ये ही मंडळी आली ही त्यांची सुरुवात असं जरी धरलं तरी आधीचं जीवन सात्विक आहे ना. त्या सात्विक जीवनाच्या पायावर श्रवणाच्या आधाराने जे श्रवण मिळतं आहे आता त्यांनाही रेग्युलर नियमित श्रवण, बरोबर आहे ना अमित, तिथं नियमित श्रवण अमेरिकेमध्ये चाललेलं आहे. तिथं जी मंडळी आहे ती, मध्यंतरी मधुकर काका येऊन गेले, तर एक एक वर्षांनी अथवा 2-2 वर्षांनी तुम्ही तिथून जेव्हा इथं येता तेव्हा पूर्वी असं असे की त्यांच्याशी कुठपासून बोलायला सुरुवात करावी, कारण जाताना अगदी परमार्थ आणि ईश्वर प्राप्ती हेच ध्येय अशा प्रकारची व्यक्ती 2 वर्षात श्रवण नसल्यामुळं कितीतरी मागं गेलेली असायची. पण आता तुमच्या बरोबरीनेच इथं बसलेल्या लोकांच्या बरोबरीनेच त्यांचं श्रवण चाललेलं आहे, त्यांचा परमार्थही तसा चाललेला आहे. कित्येक मंडळी अशी आहेत की गुरुवारी फक्त मागच्या गुरुवारचा सत्संग ऐकतात, डाउनलोड करतात, सोमवारी आपलं अपलोड होतं आणि रिलिजियसली गुरुवारी आज झालेला सत्संग फक्त 1 आठवडा उशिरा पुढच्या गुरुवारी ऐकतात, रविवारचं प्रवचन त्याच्या पुढच्या रविवारी ऐकतात. आणि आता तर आत्ताच्या आत्ताच काही जण तिथं ऐकत असतील, कारण आता तिथं त्यांच्याकडे संध्याकाळ आहे, कामावरून घरी आलेले आहेत लोक आणि शांतपणाने ऐकण्याची सोय व्यवस्था आहे. असं असल्यामुळं सिनियर सिटीझन्सना, ते सिनियर असले तरी, परमार्थामध्ये जेव्हा गमभन आहे, सुरुवात आहे, तेव्हा त्यांना पहिल्यापासूनच सुरुवात करायला लागेल. अनन्य भक्तीचा परिसंवाद जरी झाला तरी, आणि नेहमीच हे असतं, संतांनी एका ग्रंथात सगळं सांगितलेलं असतं, त्याच्यात आत्ता आपण कुठं आहोत ते लक्षात घेऊन तितकी आपली पात्रता गृहीत धरून तिथपासून परमार्थाला सुरुवात करायची असते. आता प्रियांकाचे प्रश्न बर का, ध्यान आणि मेडिटेशन वेगळे आहे का? ध्यान आणि मेडिटेशन एकमेकांपासून वेगळं नाही. ध्यान अथवा मेडिटेशन याचा अर्थ विचारापासून अलिप्तता अथवा साक्षीभाव, हा ध्यानाचा अर्थ आहे. प्रारंभिक अर्थ साक्षीभाव असा आहे. मेडिटेशनचाही तोच अर्थ आहे, किंवा त्याच्या प्रक्रियेमध्येच ती गोष्ट येते. ध्यानाच्या प्रक्रिया वेगवेगळ्या आहेत, पण सर्वमान्य किंवा जास्त पुरस्कृत अशी जर प्रक्रिया पाहायची झाली तर प्रत्येक विचारापासून तो विचार माझ्यापेक्षा वेगळा आहे, माझ्या अधिष्ठानावर तो विचार उठलेला आहे आणि तो विचार मी करणार नाही अशा द्रष्टा भावाने किंवा साक्षी भावाने किंवा ऑन लुकर होऊन त्या विचाराचा त्याग करायचा. मगाशी जसं मी म्हटलं, आपणच ठरवणारे आहोत आपण श्रद्धावान राहायचे का नाही राहायचे, तसं त्या विचाराला प्रतिसाद द्यायचा की नाही हे ठरवणारे आपण आहोत. विचार संस्कार रूपामध्ये किंवा स्मृती रूपाने अनाहूतपणाने उमटल्यासारखा वाटतो, त्याला काहीतरी परंपरा असते. जेव्हा उमटला तेव्हा काहीतरी कारण असतं म्हणूनच तो उमटलेला असतो. आधी काल झालेलं जीवन, वर्षापूर्वी आलेला अनुभव, काही वाचलेलं, काही ऐकलेलं, काहीतरी परंपरा असते, पण त्यावेळेला तो का उखळा याला काही उत्तर नाही. म्हणून तो स्मृतीजन्य अथवा संस्कारवशात असा विचार उठलेला असतो. या क्षणाला ध्यानाला बसलेली जी व्यक्ती आहे ती विचारापासून मी अलिप्त राहू इच्छितो या भावनेने विचाराचा त्याग करते आहे. याला साक्षी असं म्हणतात किंवा अलिप्त असं म्हणतात, त्या विचाराबद्दल काहीच न करणं. जर विचाररहितता अनुभवाला आली क्षण 2 क्षण तर हळूहळू ती विचाररहितता वाढायला सुरुवात होते. म्हणजे 2 क्षण, 4 क्षण, 5 सेकंद, 10 सेकंद, 20 सेकंद अशी. आणि तुम्ही मात्र ऑनलुकरच असता, तुम्ही मात्र द्रष्टाच असता, तुम्ही मात्र विचाराकडे साक्षीत्वानी पाहत असता, तसं निर्विचारतेकडे देखील तुम्ही साक्षीत्वानी पाहत असता. ही निर्विचारता किंवा 2 विचारांमधलं अंतर जर अति दीर्घ झालं तर विचार आणि निर्विचारता या दोन्ही आठवणी बाजूला पडतात आणि ज्याच्या अधिष्ठानावर, म्हणजे माझ्या अधिष्ठानावर हा अभ्यास चाललेला होता विचारापासून साक्षीत्वानी दूर राहणं, ते अधिष्ठान म्हणजे मी एवढाच एक तिथं शिल्लक राहतो. निर्विचारता देखील लोप पावते, साक्षी भावना देखील लोप पावते, तरी देखील जो ज्यांनी साक्षी भावना अंगीकारलेली होती तसा शुद्ध मी, प्युअर सेल्फ मी, हा मात्र तिथे शिल्लक राहतो. आणि त्यावेळेला विचारांखेरीज म्हणजे मनाखेरीज केवळ आपणच आहोत ही भावना मोठी सुखकर असते. त्यामुळे तिथं त्याला सुखाचा प्रत्यय येतो, त्याला शांतीचा प्रत्यय येतो, त्याच्या देहाच्या भावनेचा निराश होतो. मनाचा निराश झाल्यामुळे देहभावना देखील नाहीशी होते. जसं झोपेत मन गेलं, लीन झालं की देहाची भावनाही संपते, तसं काहीसं होतं. देहाची भावना जवळपास जाते आणि केवळ शुद्ध जाणीव रूपाने काही आहे, मी आहे, हाही भाग पुढे पुढे नाहीसा होतो आणि केवळ काही आहे असं शिल्लक राहतं. आणि हे जे काही आहे असं शिल्लक राहतं तर ते परमात्मा स्वरूप, सच्चिदानंद स्वरूप असं तत्व आहे असा बोध होतो. आपण देह मन बुद्धी नसून आपण शुद्ध स्वरूप आत्मा आहोत अशा प्रकारचं निखालस ज्ञान प्राप्त होतं. हे सर्व ध्यानानी किंवा मेडिटेशन यामुळे होतं आणि ध्यान आणि मेडिटेशन एकमेकांपासून वेगळे नाहीत. मी प्राणायाम करते तर मग ध्यान करण्याची गरज काय? प्राणायामाचा जो उद्देश आहे आपले जे नेहमी श्वास घेतले जातात तर ते शरीराला अतिशय आवश्यक, इतपत तो आतच इंटेलेक्ट आहे, आपल्या आतच एक त्याचा शहाणपणा शरीरामध्येच आहे, इनबिल्टच आहे. त्यामुळे जेवढ्या हवा हवी आहे तेवढी हवा आपण घेतो आणि सोडतो. आणि जेवढी हवा हवी आहे याचा अर्थ आपल्या शरीरातली सगळं चलनवलन जे असतं त्यामुळं पेशी काम करत असतात, त्यांच्या काम करण्यामुळं जो कार्बन जमा होतो तो कार्बन सगळा फुफ्फुसामध्ये आणला जातो आणि बाहेर टाकला जातो आणि तेवढ्या प्रमाणात बाहेरून शुद्ध हवा आत मिळते, ती सगळ्या पेशींना ऑक्सिजन रूपाने मिळते आणि शरीराचं काम चालतं. पण हे जे शरीराचं जेमतेम चालणारं काम आहे तर ते ऑक्सिजनची आवश्यकता आणि कार्बन बाहेर टाकण्याची गरज हे श्वासाचं मूळ तंत्र आहे. तुम्ही अशी कल्पना करा की तुम्ही कार्बन वेगाने टाकायचा जर प्रयत्न केला, सतत कार्बन टाकायचा प्रयत्न केला तर असा बाहेर पडणं गरजेचं आहे, पण त्या सगळ्या प्रक्रियेत बाहेर पडला नाही असा कितीतरी कार्बन फुफ्फुसातही जमा असतो. त्या फुफ्फुसाच्या ज्या ट्यूब्स आहेत तिथं कुठेतरी तो साठून राहिलेला असतो आणि गरज म्हणून जेमतेम श्वास घेणं आणि सोडणं, त्यामुळे शरीर धारणेची प्रक्रिया तर चालू असते. पण हा जर तुम्ही वेगाने बाहेर टाकला आणि बाहेरून शुद्ध हवा आत आली तर ती परत रक्तामध्ये सर्क्युलेट होते. ती रक्तामध्ये जशी सर्क्युलेट होते तसं तुम्हाला ताजतवानं वाटायला लागतं, तुम्ही जास्त चांगले कार्यक्षम होता, तुमचे नैराश्याचे विचार झटकले जातात. मध्ये एक डॉक्टर मला सांगत होते की अमुक अमुक व्यक्तीला जेव्हा फार नैराश्य वाटेल तेव्हा त्या व्यक्तीने असं करणं खरं म्हणजे गरजेचं आहे की सरळ आपल्या घराच्या गॅलरीपाशी जायचं, मोकळी हवा आहे, आणि तिथं 5 मिनिटं दीर्घ श्वसन करायचं, त्याच्या नैराश्याचे विचार जातील. का बरं जातील? त्याच्यामागं हेच तंत्र आहे, हेच कारण आहे. त्याला औषधाची गरज नाहीये ते म्हणले. त्यांनी एवढं जरी केलं, आपण निराश होतोय, आपण चिडचिड करतोय, आपण निष्कारण रडतोय असं त्याला वाटायला लागलं तर त्यांनी गॅलरीत किंवा मोकळ्या हवेत जावं आणि 5-10 मिनिटं चांगला छाती भरून श्वास घ्यावा आणि सोडावा. तर हा प्राणायाम ही गोष्ट शरीराला अतिशय आवश्यक आहे आणि ही प्रियांका प्राणायाम करते आहे हे खूपच चांगलं आहे. ध्यान का करायचं ते मी मगाशी सांगितलं. ध्यानाची जी प्रक्रिया त्याच्यावर तिने प्रश्न विचारला तर ती गोष्ट प्राणायामाने साध्य होत नाही अडचण आहे. जसं आपण म्हणू की मी जेवतो आहे मग झोपायची गरज आहे का, दोन खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि दोन्हींची गरज आहे. प्राणायाम हा सगळ्या गोष्टींना सबस्टिट्यूट नाही, ध्यान सगळ्या गोष्टींना सबस्टिट्यूट नाही, तुम्ही करता ती कर्म सगळ्या गोष्टींना सबस्टिट्यूट नाही, तर ते सगळं मिळून एक संपन्न आणि सुखी जीवन असू शकतं. म्हणून प्राणायामाची गरज आहे, ध्यानाची गरज आहे, व्यायामाची गरज आहे. प्राणायाम करतो म्हणून व्यायाम नाही केला तर चालेल का असा प्रश्नही निरर्थकच आहे. या प्रत्येक गोष्टीची जीवनाला गरज आहे. ध्यान करण्याचा काय उपयोग होतो, का करावे, याचं कारण ध्यानाने समजतं की प्रथम म्हणजे ध्यानाने खूप शांती प्राप्त होते, मन समाहित होतं, विचाररहितता ज्या ज्या क्षणामध्ये येते त्या क्षणामध्ये जसं मन थांबतं तशी काळाची सत्ताही काही काळ थांबते. काळ थांबतो, काळ ही स्तब्ध होतो. खूप चांगलं ध्यान करणारी व्यक्ती कधी कधी असं सांगते की मी उठल्यावर माझ्या असं लक्षात आलं की 1.5 तास होऊन गेला होता. याचा अर्थ काळाची सत्ता काही काळापुरती थांबलेली होती. ध्यान करणारी जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला मन शांत झाल्यामुळं, कारण अस्वस्थ असले तरी विचारच आहेत आणि उत्साहवर्धक असले तरी विचारच आहेत. सारखे उत्साहवर्धक विचार नकोयत. तुम्हाला माहित नसेल तर सांगतो की सायकॅट्रिस्ट जेव्हा औषधं देतो तेव्हा नैराश्याचे विचार गेल्यानंतर त्या पेशंटच्या ठिकाणी उत्साहाचे विचार यायला सुरुवात होते. त्याला असं वाटतं की किती छान, तेही नकोय. याचा अर्थ तो आजारामध्येच आहे असा धरला जातो. तो या उभय पक्ष विवर्जित अशा स्थितीत असणं गरजेचं आहे. जसं आरोग्यपूर्ण स्थिती आहे, ज्याला अनारोग्य आहे त्याला सारखं पडून राहावं असं वाटतं, पांघरून घेऊन झोपतो, उठल्या उठल्या जिथं असेल तिथं कलंडतो, जेवायचा देखील उत्साह नाही असं त्याला वाटत राहतं. जेवण नको, खाण नको, कुठं जाणं नको, येणं नको, मुंज आहे तुम्ही जा, लग्न आहे तुम्ही जा, अमुक अमुक समारंभ आहे मी नाही येणार, तो पडून राहण्यामध्ये हे अनारोग्याचं लक्षण आहे. आणि हायपर ऍक्टिव्ह व्यक्ती तुम्ही पाहिल्यात का, तेही अनारोग्याचंच लक्षण आहे. अशी व्यक्ती तुमच्या घरी आली तर 10 मिनिटं, आमच्या घरी एक व्यक्ती अशी आली ती, ते एकूण 2 तास थांबले तर आले आणि जरा जाऊन येतो म्हणाले. 15 मिनिटात आले. मी म्हटलं कुठं जाऊन आलात, अवतीभोवती जरा फिरून आलो म्हणाले. काय होतं फिरण्यासारखं, काहीच काहीच नव्हतं, कशा करता फिरायला गेला, नाही म्हणे आता तुमच्या घरी आलो 10 मिनिटं बसलो, चहा सुरुवातीचा झाला, आता जरा फिरून आलो, मग खाणं वगैरे झालं परत जाऊन येतो म्हणले. कुठं जाऊन आला, पर्वतीला जाऊन आलो, कशा करता. आणि मग तेवढ्या वेळात त्यांनी माझी गाडी मागितली आणि त्यांचे जवळ एक नातेवाईक होते त्यांच्याकडे गेले. कशा करता, काही काहीच कारण नाही. पण एका जागी थांबता येत नाही हे देखील अनारोग्यच आहे. असं असल्यामुळं ध्यानाने जर काही होत असेल तर नॉर्मल माणसाला अर्थात हा प्रश्न नाहीये. पण नॉर्मल माणसाला प्रश्न असा राहतो की हा संसार देह मन बुद्धी अगदीच सत्य आहे. संसारातला त्यामुळं थोडा धक्का देखील त्याला फार मोठा होऊन जातो. खूप रमलेला माणूस संसारात. तर ध्यानाने असं होतं की देह मन बुद्धीचा संसार आणि मी देह मन बुद्धी पासून वेगळा सच्चिदानंद शांत स्वरूप प्रिय स्वरूप आत्मा असं त्याच्या लक्षात येतं. त्यामुळे तो सर्वच गोष्टी सावधपणाने फार गुंतून न पडता प्रेमाने साक्षीत्वानी अशा करतो, शांती ढळू न देता तो तशा प्रकारे राहतो. विहाय कामान्य सर्वान पुमांश्चरती निस्पृहा. सर्व कामना त्याच्या जीवनातून जातात, कारण दुःख देणाऱ्या कामनाच असतात. संसार करत असताना देखील प्रत्येक गोष्ट आपल्याला मिळेल असं नाही. प्रत्येक स्थिती जर तसं पाहायचं झालं, कालच मी कोणाला तरी सांगत होतो की एखादी व्यक्ती आत्महत्या करते तर तिच्या विचाराच्या परंपरेतून एकदमच बरोबर असतं. 12वीत मार्क नाही चांगले मिळाले, केली आत्महत्या, गळफास लावून घेतला. बायको ऐकत नाहीये, पेपरमध्ये किती साध्या गोष्टी या, तर अंगावर रॉकेल ओतून काडी लावलीस. आपण विकारांच्या इतके अतिरिक्त बळी पडतो, त्याच्याऐवजी विकारांच्या कमीत कमी संबंध असलेलं आवश्यक तेवढे विकार जरुरीचे आहेत, तर हा सगळा तोल ध्यानामुळे राखला जातो. असं असल्यामुळे ध्यान करण्याचा आपल्या जीवनाला शांती समाधान असा उपयोग होतो. एरवी प्रत्येक वेळेला समाधान राहील असं नाही, एक्सेप्टन्स वाढतो ध्यान करण्यामुळे. असं असल्यामुळे ध्यान आपण जर केलं तर जीवनामध्ये व्हॅल्यू ऍडिशन होते. आपलं जे जीवन आहे, आधीच चांगलं जीवन, आपलं काही फार खराब जीवन आहे असं नाही, पण जे जीवन आहे त्याच्यामध्ये अधिक उत्तम अधिक चांगल्या व्हॅल्यू अशा जमा होतात. आणि चांगलं जीवन कोणाला नको आहे, त्याचकरता तर प्राणायाम ही करते ना, की अधिक चांगलं जीवन लाभाव म्हणून. तर एका वेगळ्या अँगलनी चांगल्या जीवनाचा अनुभव येण्यासाठीच ध्यान करायचं आहे. त्याच्यापेक्षाही अजून एका वेगळ्या अंगाने चांगल्या जीवनाचा अनुभव येण्यासाठीच रोज व्यायाम करायचा आहे. त्याच्यासाठीच अजून एका अँगलनी चांगल्या जीवनाचा लाभ मिळावा म्हणूनच अति खाणं टाळायचं आहे. एक योग्य परिमित आहार देखील त्याच्यासाठीच घ्यायचा आहे. तर या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनाला अशा तऱ्हेने लाभदायक होतात. असा हा प्रियंकाचा प्रश्न, असे हे दोन्ही प्रश्न झाले. अजून एक प्रश्न आहे खरा, तर तो पुढच्या सत्संगाच्या वेळेला आपण पाहू. एक मिनिट भर आपण शांत डोळे मिटून बसू. हरी 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 स्वामी जी नारायण राम राम बोला. जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर।